अर्धशिशी अर्थात मायग्रेन. अर्धशिशी म्हणजे वारंवार आणि बहुधा डोक्याच्या एकाच बाजूला होणारी तीव्र डोकेदुखी. ही बहुधा एका बाजूची तर कधी दोन्ही बाजूंची असते. डोकेदुखीबरोबर ओकाऱ्या होतात. या रोगाला चेतासंस्था कारणीभूत असली तरी रक्ताभिसरण संस्थेचा त्यात महत्वाचा सहभाग असतो. अर्धशिशीनी त्रस्त झालेल्या व्यक्तींमध्ये जवळजवळ 60% स्त्रिया असल्याचे आढळून आले आहे. अर्धशिशीचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिल्या प्रकारामध्ये पूर्वसूचना देणाऱ्या संवेदना उद्भवतात. याचा केंद्रबिंदू अनुमस्तिष्कात असल्यामुळे दृष्टीभास होतात. हे भास डोके दुखत असताना होत नाहीत, पण त्यापूर्वी होतात. काही वेळा सुरुवातीस तात्पुरते अंधत्व आल्यासारखे वाटते, मळमळते आणि पोटातील आम्लता वाढते. हा प्रकार वयात येणाऱ्या मुलींमध्ये जास्त आढळतो. दुसऱ्या प्रकारात पूर्वसूचना नसते. डोकेदुखी एकाएकी सुरू होते. केंद्रीय चेतासंस्थेचा बिघाड दिसून येतो. यात मळमळणे, ओकाऱ्या, एकाच बाजूची डोकेदुखी आणि डोक्याची त्वचा हुळहुळी होणे ही लक्षणे आढळतात. अर्धशिशीमध्ये रक्तवाहिनी, क्षोभ आणि तीव्र विद्युत आवेग यामुळे अनुमस्तिष्कातील वेदना केंद्र उत्तेजित करते. चेतापेशी अपसामान्यपणे उत्तेजित झाल्याने सुद्धा वेदना केंद्र उत्तेजित होते. 40 ते 70 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींमध्येही अर्धशिशी जास्त प्रमाणात आढळते. अनुवंशिकतेचा यात मोठा सहभाग असतो. स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त आढळतो. बहुधा या अर्धशिशीला सकाळी सुरुवात होते. खाण्यातील काही पदार्थांची अधिहर्षता म्हणजेच ॲलर्जी, काही वास, मासिक पाळी यामुळे अर्धशिशीला सुरुवात होते. काहींना प्रकाश सहन होत नाही. वय वाढले की अर्धशिशीची तीव्रता कमी होते. शरीरातील इतर संस्थांच्या रोगांमुळेही, उदाहरणार्थ यकृताचे रोग, अपस्मार यामुळे अर्धशिशी होऊ शकते. मानसिक ताण, काही हृदरोग, रक्तवाहिन्यांचे रोग, विशेषतः मस्तिष्क रोहिणीचे रोग, थकवा, हवामानातील बदल, उपवास, तसेच गर्भनिरोधक औषधे, चीज, अल्कोहोल, चॉकलेट यासारख्या रक्तवाहिन्यांवर परिणाम करणाऱ्या पदार्थांचे सेवन या कारणांनीही अर्धशिशी सुरू होऊ शकते. निदान आणि तपासण्या. लक्षणांवरून अर्धशिशीचं निदान करता येतं. मेंदूवरील निरनिराळ्या तऱ्हेच्या चाचण्या उपयोगी पडतात. डोक्याची डॉपलर चिकित्सा, स्पेक्ट चिकित्सा, मस्तिष्क रक्तप्रवाह चिकित्सा PET, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी व MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग या सर्व तपासण्यांमुळे अर्धशिशीच्या झटक्याचा त्यावेळेच्या रक्तप्रवाहाची माहिती मिळते. PET यामुळे मेंदूच्या बाह्यकातील आणि पाठीच्या कण्यातील रक्तप्रवाह कळतो. उपाय: खोलीतील प्रकाशाची प्रखरता कमी केली तर रुग्णाला बरे वाटते. काही रुग्णांना कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या तर काहींना गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवल्यावर बरे वाटते. सौम्य डोकेदुखीसाठी ॲस्पिरिन किंवा पॅरासिटॅमॉल देतात. त्याबरोबर ओकाऱ्या थांबवण्याचे औषधं देतात. अर्गॉटामाइन औषधे अर्धशिशी थांबवण्यासाठी वापरतात. सन 1991 पासून सुमाट्रिप्टान, रिझाट्रिप्टान ही प्रभावी औषधे उपलब्ध झाली आहेत. तसेच अधिहर्षता विरोधक अँटी ॲलर्जिक औषधे देतात. रिबोफ्लाविन जीवनसत्व B6 घेतल्यामुळे डोकेदुखीची वारंवारता काही प्रमाणात कमी होते. ही नोंद प्रधान शशिकांत यांनी लिहिली आहे.